आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत लिटरमागे 2.25 रुपयांपर्यंतची वाढ. व्यावसायिक ग्राहकांसाठी डिझेल 22 रुपये लिटरने महाग. आयकरासाठीचे नवे नियम प्रसिद्ध. 1 एप्रिलपासून दिवसाला 50,000 ऐवजी वर्षाला 10 लाख रुपये बँकेत रोखीने भरले तर पॅन क्रमांक आवश्यक. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या 1 शताब्दी वर्ष सोहळ्याला प्रारंभ. तळ्याचं जलशुद्धीकरण प्रकल्प आणि परिसर सुशोभीकरणाला सुरुवात. आणि 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची एकमताने निवड. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशात प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत लिटरमागे 2 ते 2.25 रुपयांची वाढ झाली आहे. औद्योगिक वापराच्या डिझेलच्या किमतीत 22 रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात आली आहे. सर्वसाधारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही. याविषयी पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा म्हणाल्या,
पेट्रोल के प्राइस में जो आप इंक्रीज की बात कर रहे हैं वो नॉर्मल पेट्रोल में कोई प्राइस इंक्रीज नहीं हुआ है. सिर्फ एक प्रीमियम कैटेगरी जो है उसमें कुछ इंक्रीज है. ऐसा नहीं है कि पेट्रोल में आम जनता के लिए कोई प्राइस इंक्रीज किया गया है.
देशात गेल्या आठवडाभरात 11,300 टन व्यावसायिक LPGचा पुरवठा करण्यात आल्याचं शर्मा यांनी म्हटलं आहे. LPG सिलेंडरचा काळाबाजार आणि साठेबाजी विरोधात काल देशभरात 4,500 ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 24 तासात कोणत्याही सागरी दुर्घटनेची नोंद झाली नसून देशाच्या सर्व नौका त्यावरचे खलाशी सुरक्षित असल्याचं बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितलं. बँक खात्यात वर्षाला 10 लाख रुपये रोख जमा केले किंवा काढले तर ग्राहकांना आता पॅन क्रमांक देणं 1 एप्रिलपासून बंधनकारक असेल. सध्या ही मर्यादा दिवसाला 50,000 रुपये इतकी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं नव्या आयकर कायद्याच्या नियमांची अधिसूचना आज राजपत्रात प्रसिद्ध केली. 1 एप्रिलपासून हे नियम लागू होणार आहेत. त्यात हे बदल करण्यात आले आहेत. कुठल्याही प्रकारचं 5 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचं वाहन खरेदी करताना आता पॅन क्रमांक देणं बंधनकारक असेल. सध्या दुचाकी खरेदी करताना पॅन देण्याची गरज नव्हती. हॉटेल रेस्टॉरंटचं बिल, विविध सभागृहांचं भाडं देताना 1 लाखापेक्षा अधिक रक्कम दिली तर पॅन क्रमांक देण्याची गरज असेल. सध्या ही मर्यादा 50,000 रुपये आहे. घर जमिनीचे व्यवहार करताना मालमत्तेचं मूल्य 20 लाखांपेक्षा जास्त असेल तर पॅन क्रमांक द्यावा लागेल. सध्या 10 लाखापेक्षा अधिक रकमेचे व्यवहार करायचे असतील तर पॅन क्रमांक द्यावा लागतो. अधिकाधिक शहरात राहणाऱ्या नागरिकांना नव्या आर्थिक वर्षात घर भाडे भत्त्यासाठी आयकरातून सवलत मिळेल. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईतल्या करदात्यांना 50% तर इतर शहरातल्या नागरिकांना 40% सवलत मिळेल. घर भाड्यासाठी आयकर सवलत घेताना आता घरमालक आणि भाडेकरू याचं नातं सांगावं लागेल. नव्या नियमांमध्ये अनेक गोष्टी सुलभ करण्यात आल्या असल्याचं प्रत्यक्ष कर मंडळानं म्हटलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळं सर्वांसाठी खुलं करण्यासाठी केलेल्या सत्याग्रहामुळे केवळ महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा इतिहास बदलला. या सत्याग्रहाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी देशात समतेची मुहूर्तपेण रुजवली असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाड इथं केलं. चवदार तळे सत्याग्रहाच्या 1 शताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी चवदार तळे जलशुद्धीकरण प्रकल्प आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
आज अतिशय चांगलं अशा प्रकारचं चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं एक काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. चवदार तळ्याचं पाणी हे निर्मल झालं पाहिजे, ते स्वच्छ असलं पाहिजे. इथे आलेल्या लोकांना, भाविकांना, सगळ्यांना एक आनंद मिळाला पाहिजे, इथली पवित्रता जपली गेली पाहिजे, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेलं आहे.
याच कार्यक्रमात जातीय अत्याचारांमुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना थेट शासकीय सेवेतल्या नियुक्तीपत्रांचं वितरण प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. चवदार तळ्याजवळच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं जनसागर लोटला होता. आज सकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. चवदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक क्रांती करून समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. महाडमध्ये चवदार तळी सत्याग्रह समता 1 शताब्दी वर्ष सोहळ्याचा प्रारंभ करताना ते बोलत होते. चवदार तळ्याची क्रांती ही लोकशाही आणि संविधानासाठी अत्यंत महत्वाची घटना आहे अशा भावना महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 101वा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या 18 मार्च रोजी झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. तसंच 100वा नाट्य महोत्सवाची सांगता 24 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान रत्नागिरी इथं होणार असल्याची माहिती प्रमुख कार्यवाहक अजित भुरे यांनी दिली आहे. सातारा जिल्हा परिषदेत प्रथमच भाजपने सत्ता स्थापन केली असून भाजपच्या डॉ प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदावर तर राजू भोसले यांची उपाध्यक्षपदावर निवड झाली आहे. प्रिया शिंदे या कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांवर 3 मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 3 तर शिवसेनेच्या 2 सदस्यांनी मदत केल्याचं उघड झालं आहे. पक्षादेश झुगारून भाजपला मतदान करणाऱ्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली. नाशिकमधला बलात्कार प्रकरणातला आरोपी अशोक खरात प्रकरणी दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई करू, सर्व दोषींना जेरबंद करू असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. या प्रकरणी खरात यांच्याशी संबंधित राजकीय नेत्यांच्या विरोधातही पक्ष कारवाई करेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या बाबतीत पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल असं पटेल म्हणाले. मुंबईत वर्सोवा ते भाईंदर रस्ते प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेला 45,000 अधिक खारफुटीची झाडं तोडण्याची परवानगी देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या प्रस्तावित रस्त्यामुळे पश्चिम महामार्गावरची वाहतूक कोंडी कमी होईल, त्यामुळे सामान्य जनतेसाठी फायदेशीर असलेला हा निर्णय असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन उद्या आणि परवा राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्या ते नागपूर इथल्या महर्षी व्यास सभागृहात आयोजित भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील. दुपारी मुंबईतल्या लोकभवनात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभ तसंच 64व्या जैन दीक्षा समारंभाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. 22 मार्च रोजी ते पुणे जिल्ह्यात उरळी कांचन इथल्या निसर्गोपचार आश्रमाच्या स्थापना दिन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 326 अंकांची वाढ झाली आणि तो 74,533 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 112 अंकांची वाढ नोंदवत 23,114 अंकांवर बंद झाला. सकाळच्या सत्रात दोन्ही निर्देशांकात यापेक्षा अधिक तेजी होती, मात्र दुपारनंतर ती ओसरली. बेकायदेशीर ऑनलाईन गेमिंगला आळा घालण्यासाठी सरकारने 300 बेकायदेशीर जुगारी खेळांच्या संकेतस्थळांना तसंच ॲप्सना ब्लॉक केलं आहे. सट्टा आणि मटक्याचे जुगार तसंच कॅसिनो गेमिंग उपलब्ध असलेल्या इतर अनेक संकेतस्थळांवरही कारवाई करण्यात आल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातल्या सूत्रांनी म्हटलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात उत्तर महाराष्ट्र आणि कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागात पावसाची शक्यता असून हवामान विभागानं मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात जोगवाडा शिवारात काल संध्याकाळी वीज कोसळून एका शेतकऱ्याचं पशुधन दगावलं. जालना जिल्ह्यात काल रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे एकूण 1,364 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं. धुळे जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीमुळे साक्री शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातल्या काही गावांमध्ये पिकांचं नुकसान झालं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत लिटरमागे 2.25 रुपयांपर्यंतची वाढ. व्यावसायिक ग्राहकांसाठी डिझेल 22 रुपये लिटरनं महाग. आयकरासाठीचे नवे नियम प्रसिद्ध. 1 एप्रिलपासून दिवसाला 50,000 ऐवजी वर्षाला 10 लाख रुपये बँकेत रोखीने भरले तर पॅन आवश्यक. महाडच्या चवदार तळी सत्याग्रहाच्या 1वा शताब्दी वर्ष सोहळ्याला प्रारंभ. तळ्याचं जलशुद्धीकरण प्रकल्प आणि परिसर सुशोभीकरणाला सुरुवात. आणि 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची एकमताने निवड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.